chinimandi.com पॉडकास्ट।
उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, विधान परिषद निवडणुकीसाठी मिळाली मंजुरी। निवडणूक आयोगानं महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या रिक्त जागांवर विशिष्ट दिशानिर्देशांसह निवडणूक लढवण्यास मंजुरी दिली आहे। आयोगानं शुक्रवारी ट्विटरवर ही माहिती दिली। या निवडणुका 21 मेला होतील। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विशेष आग्रहावरून आयोगानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीवर घातलेल्या बंदीमध्ये विशेष परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे। आयोगानं ट्विट करून सांगितलं की महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुका होतील, या जागा 24 एप्रिलला रिक्त झाल्या आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्य विधानमंडळाचा सदस्य बनण्याची संविधानिक अनिवार्यता पाहून आयोगानं हा निर्णय घेतला आहे। आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंचा विधान परिषद निवडणुकांच्या माध्यमातून आमदार होण्याचा रस्ता मोकळा झाला आहे। संविधानानुसार त्यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या 6 महिन्यांच्या आत विधानमंडळाचा सदस्य बनण्याचा अनिवार्य असणारा कालावधी या महिन्याच्या शेवटी संपेल। कोरोनामुळे विधानसभेच्या कोणत्याही जागेवर उपनिवडणुका होणं शक्य नसल्यामुळे ठाकरे यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषद जागेवर त्यांना निवडण्याचा आग्रह कोश्यारी यांना केला होता। राज्य विधान परिषदेमध्ये राज्यपाल कोट्यातून 2 जागा सुरक्षित आहेत। राज्यपालांनी ठाकरे यांना निवडण्याऐवजी आयोगाकडून विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष आग्रह केला आहे।